एरताहा। म्हणनी असो हे आघवे, एथ न बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम। जे ऐसे मी सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ बोतले सामरस्याचे। ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर, कि महाबोधे विहार केले जैसे। ते विवेकाचे गाव कि परब्रह्मींचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे। ते सत्वाचे सात्विक कि चैतन्याचे आंगिक, हे बहु असो एकैक वानिसी काई। तू संत स्तवनी रतसी तरी कथेची से न करीसी, कि निराळी बोल देखसी स नागर। परी तो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीपू उजळी, करी साधू हृदय रावळी मंगळ उखा। ऐसा श्री गुरुचा उवाईला, निवृत्ती दासासी पातला, मग तो म्हणे श्री कृष्ण बोलिला तेची ऐका। अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एक सरा तळूची घेतला जिही, मग स्थिराऊनी तेही तेची जाहले। अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल। जे साचो कारे परम, ना ते अक्षर निस्सीम, जिये गावींचे निष्काम अधिकारीये। जे महर्षी वाढिन्नले, विरक्ता भागा फिटले, जे निःसंशया पिकले निरंतर।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्मसुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसारहालाहलमोहशान्तये, पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। आज आपण दशक 13 समास 3 सारासार निरूपण नाम समास पाहणार आहोत। आत्मनिवेदना भक्तीच्या अंतर्गत आपण हे सगळे समास पाहतो आहोत। दशक 13 समास 2 आपण पाहतो आहोत। हेतु असा आहे की आत्मनिवेदन भक्ती समर्थांनी ज्या ज्या प्रकारांनी वर्णन करून सांगितली, ती ती विचार परंपरा आणि ज्ञानाच्या ध्यानाच्या प्रक्रिया समजून घ्याव्यात। या समासाच्या प्रारंभी समर्थ असं म्हणतात की ऐका सारा सार विचार, उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार, विवेके ओळखा। सर्व जगडंबर विश्व निर्माण झालेलं तर आहे, आणि ते सार आणि असार यांनी भरलेलं तर आहे। याच्यातलं सार काय आणि असार काय, हे विवेकाने ओळखलं पाहिजे। ज्याला परमार्थ करायचा आहे त्याच्यासाठी चाललेला आहे। त्यांनी सार आणि असार हे ओळखलं पाहिजे आणि असार हे जाणून टाकून दिलं पाहिजे. प्रत्येक पदार्थामध्ये सार आणि असार ही गोष्ट असतेच. सार आणि असार मिळूनच पदार्थ बनतो. त्यातलं जे सार असतं ते जीवनाला आवश्यक असतं आणि असार असतं तर ते सोडून द्यायचं असतं, टाकून द्यायचं असतं. मात्र जे आसार आहे त्याच्या आधाराने, त्याच्या आश्रयाने, जे आसार आहे त्याच्या अंतर्गत सार असत. केवळ सार आसारच नाही अशा पद्धतीचं हे जगत नाहीच आहे. आसाराबद्दल ते असं म्हणतात की जे दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल. यत दृष्टम तन नष्टम, जे जे दिसणार आहे ते सर्व नाहीस होणार आहे, नाश पावणार आहे. जे जे म्हणून व्यक्त दिसत ते सर्व संपणार आहे, नाशिवंत आहे. दिसेल ते नासेल, जे दृष्टीला दिसत अथवा इंद्रियांना अनुभवाला येतं ते सर्व नाश पावणार आहे, ते असार असं ओळखा. आणि येईल ते जाईल, जे कधीतरी निर्माण होतं, ज्याला कधी आरंभ आहे त्याला अंत देखील आहे. जन्म आहे तेव्हा मृत्यू आहे. जे येणार आहे ते जाणार देखील आहे. देहाला जन्म आहे, देहाला मृत्यू आहे. दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल. असं असल्यामुळं ते सर्व आसार असं समजून घ्या. थोडक्यात आपला देह येणार आहे अर्थात जाणार आहे, नाहीसा होणार आहे, तो आसार असं समजून घ्या. सर्वच जन्म हे मृत्यू करता झालेले आहेत हे समजून घ्या. जे जे म्हणून दिसत आहे, दृश्य आहे, त्या प्रत्येकाला नाश आहे हे समजून घ्या. ते असार आहे असं समजून घ्या. त्याच्यात सार शोधायला जाऊ नका. ते सारभूत नाहीच आहे. जे असतची असेल त्याची सार, आणि जे अविनाशी असेल ते सार स्वरूप आहे. जे जे म्हणून अविनाशी दिसेल ते सार स्वरूप आहे. पण अविनाशी ही गोष्ट दिसतच नाही, ती अव्यक्त आहे. त्याचं चिंतन करता येत नाही, ती अचिंत्य आहे. कायम टिकाऊ अशी जी गोष्ट आहे तर ती सारभूत आहे असं जाणा. माग आत्मान आत्मविवेक बोलिला, अनात्मा ओळखोन सांडिला. आत्मा लागता आत्मा जाणता लागला मुळींचा मूळ तंतू. मागच्या समासामध्ये आत्मानात्म विवेक करायला सांगितला आणि अनात्मा ओळखला आणि ओळखून सोडून दिला. चाचूचे निसांडसे खांडीचे पय पाणी राजहंसे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आत्मानात्म विवेक जर करायचा असेल तर आत्मा हा स्वीकारणं आणि अनात्मा त्यागणं हे आवश्यक आहे. त्याच्यातला जो अनात्मा आहे तो ओळखला पाहिजे आणि ओळखून तो सोडून दिला पाहिजे. आत्मा जाणता लागला मुळींचा मूळ तंतू. हा आत्मा जाणण्याच्या वेळेला क्षणाला मुळींचा मूळ तंतू नावाची एक गोष्ट समर्थांनी एक नवीन शब्द काढला. मूळ मायेचा मूळ तंतू हा त्या ठिकाणी सापडला. हा मुळींचा मूळ तंतू म्हणजे मूळ मायेचा आरंभ ज्या ठिकाणाहून झाला ते ठिकाण. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, निर्गुण आहे निर्गुणापासून जेव्हा सगुण झालं, निर्गुणापासून जेव्हा विश्व झालं, तेव्हा निर्गुण सगुण होताना किंवा निर्गुणापासून जगत होताना प्रथम जो पदार्थ निर्माण झाला तो पदार्थ म्हणजे मुळींचा मूळ तंतू. जगत आणि परमात्मा या दोन स्पष्ट गोष्टी, एक प्रकृती आणि एक परमात्मा. एक मुख्य जगदीश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू. प्रकृती आणि जगत या दोन स्वतंत्र गोष्टी असताना प्रकृतीतलाच एक घटक पण जो जगत जाणायला समर्थ आहे आणि परमात्माही जाणायला समर्थ आहे असा. जगत आणि परमात्मा यांचा सांधा अशी काही गोष्ट आहे का की ज्या सांध्यावर तुम्हाला जगत देखील समजतं आणि परमात्मा देखील समजतो? जर तशी गोष्ट असेल तर ती गोष्ट, त्याला समर्थांनी मुळींचा मूळ तंतू असा शब्द वापरला. समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात की जाणे ब्रह्म जाणे माया ती जी गोष्ट आहे मुळींचा मूळ तंतू, ती एका बाजूने ब्रह्म जाणते आणि दुसऱ्या बाजूने माया देखील जाणते. जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया, अनुभव काय ते देखील ज्याला समजतं ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. सर्व साक्षी तुरिया अवस्था ध्यानातली विशिष्ट स्थिती, ही स्थिती एका बाजूला ब्रह्म देखील जाणते आणि एका बाजूला माया देखील जाणते. साक्षीत्व वृत्तीचे कारण, जो साक्षीभाव आहे तो साक्षीभाव वृत्तीमुळे निर्माण झाला. वृत्ती आहे म्हणून साक्षीत्व आहे. जर वृत्तीच नसती तर साक्षीत्व नसतं. साक्षी ही देखील वृत्ती आहे. मी ध्यानाला बसणार आहे ही जशी ध्यानवृत्ती आहे तसं ध्यानाला बसल्यानंतर वृत्तींचा मी साक्षी राहणार आहे ही देखील साक्षी वृत्तीच आहे. ही जी साक्षी वृत्ती आहे ही साक्षी वृत्ती दोन्हीकडे प्रकाश टाकते. साक्षी वृत्ती एका बाजूला माया म्हणजे परमात्मा, माया म्हणजे पदार्थ ज्ञान जाणत असते. साक्षी वृत्ती कधी कधी विचारामध्ये निमग्न होते, साक्षी वृत्ती नाहीशी होते आणि तीच विचारामध्ये निमग्न होते, तेव्हा ती पदार्थ जाणते जगत जाणते. आणि साक्षी वृत्तीच कधी कधी अगदी साक्षी भावनेने तटस्थ भावनेने सगळं जगत सोडून देते, तेव्हा क्षणिक परमात्म्याला प्राप्त होते. स्वामीजी म्हणत असत की जसं तुमच्या माझघराच्या उंबऱ्यावर ठेवलेला दिवा, तो जसं ओसरी आणि माझघर दोन्ही ठिकाणी प्रकाश टाकतो, तशी ही साक्षी स्थिती दोन्ही गोष्टी प्रकाशित करतो, तशी ही साक्षी स्थिती. या साक्षी स्थितीला मुळींचा मूळ तंतू असं समर्थांनी म्हटलेलं आहे. हा मूळ तंतू मूळ मायेचा सर्वात प्रथम निर्माण झालेला आणि जो तंतू तुटला नाहीसा झाला की ब्रह्माशी तदाकारता निर्माण होते पण तुटता तुटत नाही. मुळीचे राहिली वृत्ती झाली पाहिजे निवृत्ती, सारा सार विचार श्रोती बरा पहावा। या मूळ मायेपाशी साक्षीत्व देखील सुटता सुटत नाही आणि त्या विशिष्ट स्थितीमध्ये जो साक्षी असतो तो समोरचं सगळं निराभास झाल्यानंतर विचाररहितता आल्यानंतर शून्य किंवा गगन शिल्लक राहिल्यानंतर ध्यानातली स्थिती आहे। हा जो मूळ तंतू आहे तो मूळ तंतू आता म्हणायला सुरुवात करतो की आता पुढे काय, आता पुढे मी काय करायचं, आता मी पुढे काय करणार। मूळ मायेने ती वृत्ती अशी पक्की धरून ठेवलेली असते की ती सुटता सुटत नाही, ती कायम असारातच खेचत असते, ती कायम असारातच दर्शन घडवत असते। मुळी जे राहिली वृत्ती झाली पाहिजे निवृत्ती, त्या वृत्तीची देखील निवृत्ती होणं गरजेचं आहे। साक्षी वृत्ती देखील संपणं गरजेचं आहे। साक्षी वृत्तीला आता काहीही करण्याची जी खोड लागलेली आहे, उर्मी आहे, प्रेरणा आहे, ती प्रेरणा देखील संपली पाहिजे। सारा सार विचार श्रुती बरा पहावा असं जेव्हा होतं तेव्हा मूळ मायेपासून निवृत्ती वृत्तीला, साक्षी वृत्तीला प्राप्त होते, मूळ तंतूला प्राप्त होते। नित्यानित्य विवेक केला आत्मा नित्य सा निवडिला, निवृत्ती रूपे हेत उरला निराकारी। आणि मग या ठिकाणी जी चूक घडते त्याचं वर्णन समर्थ करतायत। साधक खामखास या ठिकाणी जिथं चुकतो ते समर्थ सांगतायत। समर्थ सांगतायत की अशा वेळेला नित्य काय आणि अनित्य काय याचा विवेक साधकांनी केला, आत्मा नित्य आहे हे समजून घेतलं, पदार्थ मात्र जगत अनित्य आहे हे समजून घेतलं आणि नित्य असा आत्मा निवडला, स्वीकारला। आणि नित्य असा आत्मा स्वीकारून जगतापासून, पदार्थ मात्रांपासून, वृत्तींपासून निवृत्ती घेणं आवश्यक आहे असंही ठरवलं। निवृत्ती रूपे हेत उरला निराकारी, आणि जो हेतू आहे किंवा जाणीव आहे ती आता निराकाराच्या ठिकाणी जडवायची हे ठरवलं। बघा तुम्हाला समजते ना मी काय बोलतोय ते। जे साधना करतात त्यांना हे समजेल, तुम्हाला हे समजेल। काही काही गोष्टी अतिशय सूक्ष्म जरी असल्या तरी साधक ध्यानाच्या वेळेला तिथं घोटाळत असतो, त्याला हे समजणार। नित्यानित्य विवेक केला आत्मा नित्य सा निवडिला, त्या नित्यानित्य विवेकामध्ये नित्य असा आत्मा निवडला, तो हवा असं ठरवलं। निवृत्ती रूपे हेत उरला निराकारी, आणि आता निवृत्ती पत्करायची, वृत्तीपासून निवृत्ती पत्करायची, वृत्ती सोडून द्यायची आणि निराकाराशी तन्मय व्हायचं असं ठरवलं। समर्थ असं म्हणतात हेत म्हणजे तो चंचळ, याच्यात जो हेतू आहे, जाणीव आहे, जे ठरवण आहे तेच मायेमध्ये मोडतं। का जमत नाही? तुमचा निश्चयच मायेमध्ये मोडतो, तुमचा हेतूच मायेमध्ये मोडतो। हेतू करणं हीच माया आहे। हेत म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, आणि निर्गुणाशी एकरूपता प्राप्त करून घ्यायची ही निश्चळाची गोष्ट आहे। सारा सार विचारे चंचळ होऊन जाते. सारासार विचार केल्यामुळे जे चंचल आहे ते चंचल निर्माण होतं, म्हणजे मी निराकाराला प्राप्त करेन असा हेतू जाणीव निर्माण होते आणि ती निमते नाहीशी होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कापुराची वाती उजळली ज्योती, भरकन कापूस कसा उजळतो. ठाईची समाप्ती झाली जायची आणि जसा उजळतो तसा स्वरूपाच्या ठिकाणी तो अग्नी नाहीसा देखील होतो. जैसा वन्ही काष्ठ जाळून या स्वये जळे, तैसे अज्ञान हे ज्ञाने नेले. आपण वस्तू देऊनी गेले. सुरुवातीला ज्ञानाच्या भावनेने अज्ञान नाहीस होतं हाच विषय सांगताना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात. अज्ञान ज्ञानामुळं नाहीस होतं, ज्ञान झालंस भासत आणि त्यामुळं अज्ञान नाहीस होतं आणि आपण आत्मा अशा प्रकारे निश्चय होतो. पण हा निश्चय देखील अज्ञानातलाच असतो. जाणीवेच्या रूपाने जे ज्ञान राहतं ते ज्ञान मायेमध्येच मोडतं. आपण वस्तू देऊनी गेले आणि मला ज्ञान झालं या भावनेखेरीज जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ऐसे जाणणे जाणते नी वीण उरले जाणते जाणते जे. मी जाणलं या भावनेखेरीज जेव्हा जाणीव शिल्लक राहते ते तो गा उत्तम पुरुषू 15व्या अध्यायामध्ये तो उत्तम पुरुष. हेत म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचारे चंचळ होऊन जाते. त्या ठिकाणी ती जाणीव निर्माण होते आणि नाहीशी होते. बघा आद्य कवी मराठीतले मुकुंदराज ते काय म्हणतात. हीच स्थिती समजावून सांगताना ते असं म्हणतात की आत्मा द्रष्टा. आपण आत्मा आहोत आणि द्रष्टा आहोत. द्रष्ट्यानी आत्म्यानी आपण द्रष्टा ही भूमिका स्वीकारली जेव्हा वृत्ती उठायला सुरुवात होते तेव्हा, नाहीतर मूळ आत्मस्वरूपच होता. पण वृत्ती उठायला लागल्या ध्यानामध्ये तेव्हा जो आत्मा होता तो द्रष्टा झाला. आत्मा द्रष्टा, दृश्य गगन. गगन म्हणजे काही नाही, विचाररहित स्थिती, त्याला गगन असं म्हणतात. आत्मा द्रष्टा दृश्य गगन याविण काही नुरावे भान, एवढंच एक भान शिल्लक राहावं. द्रष्टा आत्मा आपण आणि समोर विचाररहित स्थिती गगन, आणि अशी स्थिती एवढीच स्थिती कायम राहावी. त्याच्यानंतर असं होतं त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे. गगन हे अतिशय सूक्ष्म, पण गगन आहे किंवा निर्विचारता आहे हे ज्याला समजलं तो त्या गगनापेक्षा देखील सूक्ष्म, अतिसूक्ष्म. त्या जाणीवे माझी, तिथं देखील मन असत. त्या जाणीवे माझी ही जाणीव म्हणजेच हेत माया. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन. त्या ठिकाणी एकदा सोहम भाव निर्माण होतो आणि लीन होतो. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, येई आत्मसुखाचा प्रत्यय अतींद्रिय स्वभावे जे. त्यावेळेला आत्मसुखाचा प्रत्यय येतो. त्या ठिकाणी सोहम भावना निर्माण होते आणि लीन होते. मग मनरहित स्थिती परत निर्माण होते, पण आता ती जाणीव प्रबोध देऊन जाते. त्यावेळेला आत्मसुखाचा प्रत्यय साधकाला येतो असं ते म्हणतात. हेत म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारा सार विचारे चंचळ होऊन जाते, चळे म्हणून ते चंचळ। त्या ठिकाणी त्या ठिकाणचा जो द्रष्टा असतो तो द्रष्टा चलित असतो। आपण साक्षी आहोत ब्रह्माला जाणलं असं म्हणेपर्यंत साधकाशी पुनरपी भव प्रत्यय, त्याला परत भव प्रत्यय येतो, परत काही विचार उठायला सुरुवात होते, परत तो त्याचा साक्षी होतो, परत ते विचार सोडून देतो, ते विचार सोडल्यावर परत विचाररहित स्थिती निर्माण होते, विचाररहिततेचा परत तो वेगळेपणाने पाहणारा साक्षी द्रष्टा शिल्लक राहतो। त्याला आपण आत्मरूप व्हायचं आहे अशा प्रकारचं भान असतं, जाणीव असते, हेतू असतो, आणि क्षण मात्र तो आत्मरूपाला प्राप्त होतो, थोड्या वेळानी परत एखादा विचार निर्माण होतो आणि तो त्या स्थितीपासून खाली येतो। जोपर्यंत या स्थितीला चळण आहे तोपर्यंत ती मायाच आहे। चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून निश्चळ, आणि आत्मा किंवा परमात्मा हा अत्यंत निश्चळ आहे, तिथं कसलंच चलन नाही, मनाचंही चलन तिथं नाही, म्हणून ते निश्चळ सांगितलेलं आहे। निश्चळी उडे चंचळ निश्चयसी, या निश्चळाच्या ठिकाणी चंचळ गोष्टी मनासारख्या उडून जातात, नाहीशा होतात आणि निश्चयात्मक ज्ञान निर्माण होतं। ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना असं असल्यामुळं उपासनेनी वारंवार परमात्म प्राप्ती होत असली तरी देखील ज्ञान म्हणजे या निश्चळाच्या ठिकाणी ठाम एकरूपता आणि उपासनेनी प्राप्त होणारं ज्ञान हे अशा रीतीने एकरूप आहेत असं समजू नका। ज्ञान वेगळं आणि ज्ञानाने वारंवार उपासनेनी वारंवार ज्ञानाला प्राप्त होणं ही गोष्ट निराळी। ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासना करून उपासनेनी या निश्चळाच्या ठिकाणी एकरूप होणं गरजेचं आहे। उपासनेकरिता जना जगदोद्धार, ही उपासना करता करता सगळ्या जगाला आपल्या स्वतःचा उद्धार जाणवेल, लक्षात येईल। द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञान घन चैतन्य सत्ता, ज्ञान देवची तत्वता बरे पहा। म्हणून त्यांनी इथं शब्दच दिलेत, तुम्ही स्वतःला द्रष्टा म्हणता अथवा साक्षी म्हणता अथवा जाणता म्हणता, वेगळेपणाने जाणणारा। द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञान घन त्या द्रष्ट्याला स्वरूप बोध होतो क्षण मात्र, तो ज्ञानाशी तदाकार होतो, त्याला सत्ता म्हणजे सत्स्वरूप आणि चैतन्य चित स्वरूप हे लक्षात येतं। द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञान घन चैतन्य सत्ता, ज्ञान देव ची तत्वता बरे पहा। हा जो द्रष्टा आहे, साक्षी आहे, जाणता आहे, त्यांनी ज्ञान घन चैतन्य सत्ता जाणल्यावर त्याला क्षण मात्र ज्ञान प्राप्त होत, ज्ञान देव ची तत्वता बरे पहा, त्याला तत्वता ज्ञानाचा स्पर्श होतो, त्या ज्ञानाचे विज्ञान होते, या ज्ञानाची सहज स्थिती जेव्हा होते तेव्हा तो खरा निश्चळाशी तदाकार होतो। म्हणून समर्थांनी ही जी सगळी प्रक्रिया सांगितली, आधी अनात्मा ओळखायचा आणि तो ओळखून सोडण्याचा निश्चय करायचा, अनात्म्यापासून निवृत्तीचा हेतू धरायचा, तसंच आत्मा जाणण्याचा हेतू धरायचा, निश्चय करायचा, नित्य आत्मा निवडण्याचा हेतू धरायचा, या शब्दातला अनात्मा ओळखून सोडणं, अनात्मा ओळखण्याचा निश्चय करणं, आत्मा जाणण्याचा निश्चय करणं, आत्मा जाणणं, नित्य आत्मा निवडण्याचा हेतू धरणं, समर्थ म्हणतात हे सगळं मूळ मायेचा मूळ तंत्र म्हणून ओळखावं. मूळ माया जे मायेच्या शेवटी आणि परमात्माही अजून प्राप्त झालेला नाही अशा सांध्यावर असलेल्या या गोष्टी, आत्मप्राप्ती गाठण्याचा जो निश्चय आहे, हेतू आहे, तो चंचल मायेमध्येच मोडतो. आणि जेव्हा निश्चय प्राप्ती घडते तेव्हा निश्चय रूपी, म्हणजे मी निश्चय करणार आहे असा हेतू देखील थोडक्यात चंचल देखील नाहीस होऊन जात आणि निश्चळ अशी खरी तदाकारता प्राप्त होते. त्यामुळे द्रष्टा, साक्षी, जाणता हे जे शब्द आहेत, हे शब्द मूळ मायेचा मूळ तंतू, याला ज्ञान घन, चैतन्य, सत्तारूप, आत्मा, परमात्मा हा क्षणिक एकत्वानी, हा जो ज्ञान घन, चैतन्य, सत्तारूप असा जो परमात्मा आहे तो या द्रष्ट्याला, साक्षीला क्षणमात्र प्राप्त होतो. आणि हा जेव्हा प्राप्त होतो तेव्हा त्याला क्षणापुरता स्वरूप बोध होतो, त्याला आपल्याला ज्ञान झालं असं लक्षात येतं. क्षणमात्र, या क्षणमात्र ज्ञानाच्या सहज भावामध्ये द्रष्ट्याचं द्रष्टुत्व किंवा जो साक्षी आहे त्याचं साक्षीत्व किंवा जाणीव धरून आहे त्याचं जाणीवेचं भान, या गोष्टी गळून पडतात. चंचळ अवघे नासते येणे प्रकारे, अशा प्रकारे सगळं चंचळ नाहीस होऊन जातं आणि तो निश्चळ स्वरूप परमात्मा केवळ शिल्लक राहतो. नाशिवंत नासेल की नासेना, ऐसा अनुमानची आहे मना, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे. जे नाशिवंत आहे म्हणजे द्रष्टा आहे, द्रष्टा हा नाशिवंत, मी जाणेन हा भाव नाशिवंत, जाणल्यानंतर तो राहत नाही. नाशिवंत नासेल की नासेना, ऐसा अनुमानची आहे मना. साधकाला असं वाटत असतं की आपण ही शिल्लक असावं आणि आपल्याला ब्रह्माचा अनुभव देखील यावा, त्याच्यातला आपण शिल्लक असावं हा भाव नाशिवंत असल्यामुळे तो नाशणार आहे आणि तो गेल्यावर मग ब्रह्माचा अनुभव येणार आहे. तो ब्रह्माचा अनुभव घेणारा जो आहे तो, ज्याला ब्रह्माचा अनुभव यायचा तो तिथं उपस्थित नसल्यामुळं ब्रह्माचा अनुभव वेगळेपणाने येत नाही. नाशिवंत नासेल की नासेना, ऐसा अनुमानची आहे मना. म्हणून जो असं म्हणतो की मी या देहामध्येच जागा असतानाच मला ब्रह्माची अनुभूती आली पाहिजे, तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे, त्याला ज्ञानाचा अधिकार प्राप्त होत नाही. तरी तो जाणाव नित्य निश्चय केला, संदेह उरतची गेला. नित्याचा निश्चय केला पण मी देह असताना त्याचा अनुभव घेईन तो काय येणार नाही, अशा प्रकारे संदेह घेत गेला तरी तो जाणावा वाहवला महामृग जळी, तर तो महामृग जळाच्या ठिकाणी वाहवत गेला असं समजा, तो ज्ञानाचा अधिकारी होणार नाही. जे उदंड घनदाट आद्य मध्य शेवट अचळ आढळ अतूट जैसे तैसे पाहता जैसे गगन गगनाहून ते सघन जनची नाही निरंजन सदोदित. त्या ठिकाणी त्या विशिष्ट ठिकाणी कशाचाच अनुभव नाही, केवळ शुद्ध अस्तित्व भरून राहिलेलं आहे, अत्यंत सुखमय अशी ती स्थिती असते. आणि त्याच्या पुढं आपण नेहमी ऐकतो ती ओवी आलेली आहे, चर्मचक्षु ज्ञान चक्षु हा अवघाची पूर्व पक्षु आत्मा ठाईंचा अलक्षु लक्ष देना. चर्मचक्षु म्हणजे हे डोळे तर आत्म्याला पाहायला समर्थ नाहीतच, तसा इंद्रियांना तो अगोचर आहे. या डोळ्याला अगोचर असल्यामुळं समजण्यासाठी म्हणून सांगितलं जातं की अरे ज्ञान चक्षु उघडला पाहिजे तर तो समजेल, ज्ञान चक्षुंशिवाय तो समजणार नाही असं सांगितलं जातं. याचं कारण आपल्याला डोळ्यांनी किंवा इंद्रियांनीच प्रचिती घेण्याची सवय लागलेली असते आणि डोळा किंवा इंद्रिय ही प्रचिती घेण्याच्या बाबतीत अगदी कुचकामी असतात, त्यांचं ते काम नसतं. त्यामुळं आत्मा किंवा परमात्मा किंवा ब्रह्मसत्ता ही इंद्रियांचा विषय नसल्यामुळं चर्मचक्षु त्या ठिकाणी कामाला येत नाहीत. आणि प्रत्येक गोष्ट इंद्रियांनीच अनुभवण्याची सवय लागलेला असा त्याला सांगायला लागतं की ते चर्मचक्षुंचं काम नाही तर ज्ञानचक्षुंचं काम आहे, म्हणून ज्ञान चक्षु असं म्हणण्याचा प्रघात पडला. या डोळ्यांनी ते दिसत नाही म्हणून एक तिसराच डोळा आहे असं सांगितलं जातं, त्या तिसऱ्या डोळ्यांनी ते दिसतं. म्हणून शंकरांच्या ठिकाणी कपाळाला एक काल्पनिक डोळा काढावा लागला की तुम्ही या डोळ्यांनी पाहता ना, तर तसं ते पाहण्याचं नाहीये, तो बघा तो आदिनाथांचा तिसरा डोळा, त्या तिसऱ्या डोळ्यांनी ते पाहता येतं, ते ज्ञान चक्षु आहेत असं सांगितलं जातं. चर्मचक्षुंनी हे जमणार नाही हे समजण्यासाठी ते ज्ञान चक्षुंनी जमेल असं सांगावं लागतं. पण ज्या ठिकाणी देह हाच मुळात पूर्व पक्ष आहे, देह संपला पाहिजे, जाणीव संपली पाहिजे, द्रष्टा संपला पाहिजे, साक्षी संपला पाहिजे, तिथं ज्ञानचक्षु शिल्लक राहण्याची कशी शक्यता आहे? चर्मचक्षुच्या सापेक्षच ज्ञानचक्षु ही कल्पना केवळ सांगितलेली आहे, ज्ञानचक्षु नावाचा कोणताही पदार्थ नाही. म्हणून हे सर्व पूर्व पक्षातच येतात असं समर्थ सांगतात. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा आघवाची पूर्व पक्षु समजण्यासाठी काही ना काहीतरी सांगायला लागतं म्हणून हे सांगितलेलं आहे. हा ज्ञान चक्षु आहे त्यांनी आत्मा लक्षित होतो की काय? आत्मा ठाईंचा अलक्षु लक्ष देना, आत्मा हा अलक्षच आहे. ज्ञान चक्षु तथाकथित ज्ञान चक्षु देखील त्याला पाहू शकत नाहीत. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. या निज निराकार पंथावर मी सहज आंधळ आहे, कुठल्याच डोळ्याचं काम नाही. एवढंच नव्हे तर मला नेहमी वृत्तीच्या द्वारे ज्ञान होतं, त्या वृत्तीचं देखील तिथं काम नाही, ती निवृत्त होऊन गेली. जन न दिसे तेथे, त्या ठिकाणी जन पदार्थ जगत दिसत नाही. मी माझे हरपले ठाई जेथींच्या तेथे, जिथून हा मीपणाचा भाव स्फुरतो त्या ठिकाणीच तो हरपला नाहीसा झाला. मी आणि माझ जर माझ काही नसेल ना तर मी हा इतका बिचारा होऊन जातो की बस माझ्या डिग्रीमुळे मी फोफावतो, मी मोठा होतो, माझ्या संपत्तीमुळे मी बलिष्ठ होतो, माझ्या सत्तेमुळे मी बलिष्ठ होतो, कदाचित रूपामुळे मी बलिष्ठ होतो, माझ्या ज्या सावल्या आहेत ना त्या फार लांब लांब पसरलेल्या आहेत, माझी घरदारं बंगले गाड्या याच्यामुळे मग मी बलिष्ठ होतो, मग मी उतरतानाही त्या झोकात उतरतो गाडीतून, बंगल्यात जातानाही त्या झोकातून जातो, जे माझं आहे त्या माझमुळं मी फार बलिष्ठ होतो। तुकाराम महाराज असं म्हणतात की मी माझे हरपले ठाई जेथींच्या तेथे अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते। निरूपण करायला देखील अवघड आहे। जे जे म्हणून दृश्य होतं ते सर्व अदृश्य झालं। सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे, मग शून्य आलं, गगन आलं, ते गगन देखील मी बाजूला सारलं आणि गगन बाजूला सारणारा जो मी आहे त्यालाही मी बाजूला सारलं। हा जो मुळींचा मूळ तंतू हेतू जाणता साक्षी द्रष्टा त्यालाही बाजूला सारलं। सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे, शून्य केवळ सारलं नाही मी देखील निजलो, साक्षी देखील नाहीसा झाला। आणि मग असं झाल्यावर त्रिकूट शिखरी गा दान मिळे आईते, आणि मग या ठिकाणी अचानक आईतं दान मिळून गेलं। सहज मी अंधळा गा ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेवोनिया छंद, घेवोनियाला दान निज तत्व निज बोध, स्वरूपी मेळविले नाव ठेवी अला बोध, सहज मी आंधळा गा। सगळे संत कसे एका शब्दात सांगतात, एका भाषेत सांगतात पा। समर्थ म्हणतात चर्म चक्षु ज्ञान चक्षु हा अवघाची पूर्व पक्षु, निर्गुण ठाईंचा अलक्षु लक्षवे ना। मुळात देह हाच पूर्व पक्ष, देहाच्या सर्वात शेवटी असणारा हेतू देखील पूर्व पक्ष, मी परमात्मा जाणेन हा हेतू तो देखील मायेतच येतो। त्या ठिकाणी चर्मचक्षुची बात सोडा आणि ज्ञानचक्षुची ही गोष्ट सोडा। हा निर्गुण मुळातच अलक्ष आहे, कोणी पाहिलेला नाही, ते होता येतं। संग त्यागे वीण काही परब्रह्म होणार नाही। परत एकदा सांगतात संग त्याग घडल्याखेरीज परब्रह्म सत्ता अनुभवाला येणार नाही। संग त्याग करून पाही मौन्य गर्भा, पूर्ण संग त्याग घडू द्यावा आणि मग पाहावं त्या परमात्म्याशी एकरूपताच उरेल। हे जे मौन्य गर्भ आहे त्या ठिकाणी मौन्य गर्भ म्हणजे ज्या गर्भगृहामध्ये मौनच शिल्लक असतं असं गर्भगृह म्हणजे ब्रह्म। तू मुळातच तसा आहेस, तू मुळातच तो आहेस। निर्षता अवघेची निर्शले म्हणून निरसन करता करता सगळ्याचं निरसन करावं। विचारांचं निरसन केलं, विकारांचं निरसन केलं, वृत्तींचं निरसन केलं, विषयांचं निरसन केलं, मीपणाचं माझेपणाचं निरसन केलं, सगळं निरसन झाल्यानंतर शून्य उरलं, शून्य उरल्यानंतर देखील साक्षीभाव उरला त्याचंही निरसन झालं। चंचळ तितुके निघून गेले, तेव्हा खऱ्या अर्थाने सगळं चंचळ नाहीसं झालं, निघून गेलं। निश्चळ परब्रह्म उरले तेची सार, आणि मग निश्चळ असं जे काही उरलं ते सारं स्वरूप आहे. सोहम हंसा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी. बघा हा सोहम, अशा नेमक्या वेळेला सगळे संत कसे उद्गारतात. सोहम हंसा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी. सद्गुरूंनी सांगितलेलं असतं ना की तत्वमसी, म्हण तोच मी आहे. सोहम हंसा, मीच तो आहे. सोहम हंसा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी. विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते. सारासार विचार पाहत गेल्यानंतर अशी स्थिती सहज प्राप्त होते. ध्यानानीय साधक असोनी ब्रह्म उरले, तेथे वृत्ती शून्य झाले. सारासार विचारले येणे प्रकारे. आता साधक ही आहे, पण बाह्य साधकाचे परी, जे बाहेरून दिसताना साधकच दिसतो आहे, पण त्याचा अंतर्यामी मात्र सर्व भाव निघून गेलेला आहे. आपण साधक आहोत, देह आहोत, द्रष्टा आहोत, जाणता आहोत, असा सगळा भाव ज्याचा निघून गेलेला आहे, आणि त्या साधकाच्या ठिकाणीच त्याच्या त्या साधकाच्या अंतर प्रचितीने केवळ ब्रह्मभाव शिल्लक राहिलेला आहे. कसं लिहिलंय बघा, साधक असोन ब्रह्म उरले, तेथे वृत्ती शून्य झाले. वृत्ती शून्यतेमुळे ही स्थिती प्राप्त झाली. सारासार विचारले येणे प्रकारे, आणि याला सारासार विचार असं म्हणायचं. आणि मग परब्रह्माचं वर्णन समर्थांनी केलंय, जे ते तापेना ना निवेना, वृत्ती शून्य ब्रह्म झाल्यावर त्याची स्थिती कशी होते. ते तापेना ना निवेना, देह होता तोपर्यंत मुलगी पास झाली की निघून गेला, खूप बरं वाटलं. मुलगी नापास झाली, अक्षरशः तापला, पण ध्यानाच्या वेळेला वृत्ती शून्य झाला. साधक असोन ब्रह्म उरले, तीच व्यक्ती पण साधक म्हणून बसलेली आहे, पण सर्वच भाव निघून गेला आणि केवळ ब्रह्मता शिल्लक राहिली. अशा वेळेला ते तापेना ना निवेना, उजळेना ना काळवंडेना, गौरव झाला उजळून गेला, अपमान झाला काळवंडून गेला, हे सर्व देहाला. डहुळेना ना निवळेना परब्रह्मते, असं ब्रह्म तो होऊन राहिला. दिसेना ना भासेना, उपजेना ना नासेना, ते येना ना जाईना परब्रह्मते. तो ब्रह्म झाला, पण ज्ञानचक्षू आणि चर्मचक्षू काम करत नाहीये, ते दिसत नाहीये, पण तो ब्रह्म मात्र होऊन राहिला. अविनाशी अस्तित्व मात्र अशी स्थिती कायम राहिली. ते आता निर्माण होत आहे, नाहीस होत आहे, अशी कोणती गोष्ट शिल्लक राहिली नाही. ते भिजेना ना वाळेना, ते विझेना ना जळेना, जयास कोणीच नेईना परब्रह्मते. जे सन्मुखची चहूकडे, जेथे दृश्य भास उडे, धन्य साधू तो पवाडे निर्विकारी. निर्विकल्पी कल्पनातीत तोची ओळखावा संत, जो निर्विकल्पाच्या ठिकाणी रमून राहिलेला आहे, कल्पनेच्या पलीकडं ज्याची वस्ती आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, आमूचा प्रकृती पहिली कडी लभावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो, आमचा प्रकृतीच्या पलीकडचा भाव जो आहे, अस्तित्व जे आहे, ते कल्पनेखेरीज जर तू पाहू लागलास तर निर्विकल्पी कल्पनातीत तोची ओळखावा संत, त्याला संत असं म्हणायचं, तो शाश्वत. संत याचा अर्थ शाश्वत, शाश्वताच्या बोधात असलेला तो संत. येर अवघेची असंत भ्रमरूप, खोटे सांडून खरे घ्यावे तरीच परीक्षवंत म्हणावे, असार सांडून सार घ्यावे परब्रह्म ते, जाणता जाणता जाणीव जाते. आता हे सगळं अगदी थोडक्यात समर्थांनी एका ओवीमध्ये सांगितलं बर का. जाणता जाणता जाणीव जाते, आपुली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे. जाणता म्हणजे जाणणारा, परत एकदा जाणता शब्द आलाय, जे जाणायचं ते, जाणणारा जे जाणायचं ते म्हणजे परब्रह्म. आणि ज्या शक्तीने जाणायचं ते, ती शक्ती म्हणजे जाणीव. जाणता जाणता जाणीव जाते, जाणणारा जे जाणायचं ते आणि ज्यामुळं जाणलं जातं ती जाणीव, हे सर्व त्रिपुटीजन्य नाहीस होतं. आपुली वृत्ती तद्रूप होते, आणि आपली वृत्ती आहे ती वृत्ती त्या परब्रह्म वस्तूशी तद्रूप होऊन राहते. त्या वृत्तीला आता मी जाणणार आहे, मी आता जाणेन, अशा प्रकारचा कोणताही भाव नाही. हे सगळे भाव ज्या वृत्तीतून गळून पडले, वृत्ती गळून पडली आणि परब्रह्म सत्तेशी तद्रूपता साधली गेली. आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे, अशी आत्मनिवेदन भक्ती आहे, ही आत्मनिवेदन भक्ती आहे. वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, एक वाच्य आहे आणि एक वाच्यांश आहे. वाच्य पुष्कळ आहे, त्या वाच्यांश जो आहे तो अतिशय थोडा आहे. बोलण्याचा जो सर्वात शेवटचा भाग आहे, ज्याच्या करता बोलणं आहे, ते म्हणजे वाच्यांश. वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, वाच्यांशांनी भक्ती बोलावी, ही बोलत राहावी. हे सर्व जाणीवेमध्ये येतं, मायेमध्ये येतं, तरी ते बोलत राहावं, सांगत राहावं. अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता कळो येते, म्हणून हे बोलायचं. वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, लक्षांशे तद्रूपता विवरावी. आणि ते लक्षित करण्याचा प्रयत्न करावा, आणि जे प्रयत्न करणारे आहेत त्यांना विवरण करून सांगावं तो लक्षांश काय आहे. आणि ही तद्रूपता विवरण करून सांगता सांगता सर्वांनी मिळून त्या विवरणाचा पाठलाग करावा जणू, ते विवरण अनुभवाला येईल असं पाहावं, त्याच्याकरता ध्यानालाच बसावं, साधनेलाच बसावं. विवरता हेतू नुरावी, आणि मी परमात्म्याला प्राप्त करेन हा जो मूळ हेतू, मुळींचा मूळ तंतू, तर तो देखील परमात्म्यामध्ये लीन होऊन जावा. विवरिता हेतू नुरावी ते तद्रूपता, सद्रूप चिद्रूप तद्रूप, सत सत रूप, तत चित चित रूप, आणि तत् तत् रूप सद्रूप सत् म्हणजे अविनाशी अविनाशी रूपी चित म्हणजे चैतन्य मात्र जाणीव मात्र ज्ञान मात्र ज्ञान रूप जाणीव रूप तत् म्हणजे ते परमात्म तत्व तत् रूप अशा प्रकारे सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप हे सर्व आपलं स्वरूप आहे असं ओळखावं स्वस्वरूप म्हणजे आपुले रूप आपुले रूप म्हणजे अरूप आपलं रूप म्हणजे आरशात पाहतो ते नव्हे ते दिसणारं नाही पण अनुभवाला येणार आहे असं देह मन बुद्धी नव्हे आता तुमचे कान नव्हेत कान ऐकत नाहीयेत तर कानांच्या माध्यमातून जो ऐकतोय तो तुमचे डोळे नव्हे डोळे जे पाहतायत ते नव्हे तर तुमच्या डोळ्याच्या अंगांनी जो आत बसून पाहतोय तो तो अरूप आहे आपले रूप म्हणजे अरूप तो जाणीव स्वरूप आहे तो चैतन्य मात्र आहे तो परमात्मा आहे तो स्वस्वरूप आहे पण कधी तत्वनिर्शना उपरी तत्वनिर्शन झाल्यानंतर मग इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सारा सार निरूपण नाम समास द्वितीय कधी कधी असं वाटतं की या समासांच्या नंतर परमार्थ म्हणून काही सांगायचा शिल्लक राहिला नाही तरी देखील आपण मात्र जसेच्या तसे जैसे थे समर्थांनी ज्यांना हा समास सांगितला असेल जे समोर बसले असतील ते खरं हे ऐकल्याबरोबर परमात्म्याशी तद्रूप व्हायला पाहिजेत वक्ता ज्या गोष्टी ज्या वार्ता अनुभवातून करतो आहे आणि ऐकणारा कोणत्या भावातून ऐकतोय कोण जाणे त्यामुळं जो परमार्थ सांगायचा आहे तो परमार्थ अजून तसा ऐकला गेलेला नाहीये जो ऐकेल तो खरं म्हणजे तेच होऊन राहील आपण असं असताना देखील समर्थ म्हणतात म्हणूनच कि हा वाच्यार्थ आहे तो वाच्यार्थ बोलत जावा लक्षार्थ विवरत जावा आणि लक्षार्थ विवरत विवरत आपण तद्रूपता साधत जावी हाच एक मार्ग आहे परत परत बोलणं हा एवढाच त्याला उपाय आहे बाकी काही नाही प्रामाणिक प्रयत्न करणारा साधक देखील एकदम मनाला ओलांडू शकत नाही ही अडचण आहे असं असल्यामुळं पण विनोबा असं म्हणतात की जोपर्यंत त्याचा अप्रामाणिकपणा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो प्रामाणिकच समजावा आणि साधक हा कधी अप्रामाणिक नसतो त्याचं काही राहून जात असेल त्याच्या काही गोष्टी लक्षात येत नसतील काही कालांतराने लक्षात येणार असतील पण जोपर्यंत अप्रामाणिकपणा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला अप्रामाणिक म्हणू नये असं ते म्हणतात तसं समर्थांनी 20 दशक 200 समास अशाच भावनेने सांगितले की समोर बसणाऱ्यांना त्याचा लाभ व्हावा आणि याच्या पुढे देखील शेकडो हजारो वर्ष याचा लाभ होतच राहावा समर्थांनी सांगितलं तसं समजून सांगणारा कोणीतरी सांगत राहील आणि समर्थांच्या समोर बसलेले होते खरं समजून घेण्याच्या जिज्ञासेने तसे जिज्ञासेने समोर बसणारे वारंवार प्रत्येक काळात असतीलच त्यांच्याकरता हा उपक्रम कायमचा यशस्वी होतच राहील हरिओम तत्सत विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम् ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी बोला जगतगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि हरि हरि। निवेदन होतील पण त्या निवेदनांच्या नंतर असणार एक निवेदन मी प्रथम करतो, ते म्हणजे आज सगळ्यांनी मनोमन नमस्कार करायचे आहेत। हा निवेदन झाल्यानंतर मी प्रथम बाहेर पडेन। तुम्हाला दिसतच आहे माझ्या नाकावर अजून एक नाक निर्माण झालंय, काहीतरी इन्फेक्शन झालंय, सुजलंय म्हणा किंवा काय झालंय कोण जाणे, त्याचा एक प्रकारे ताप आहे असं असल्यामुळं आता इथून पुढे अजून एक अर्धा पाऊण तास बसण नमस्कारासाठी त्याच्याऐवजी मी घरी जाईन। निवेदन होती
श्रीराम, पुढील रविवारी सकाळी गणेशपुरम येथे 7 ते 9 या वेळात 2 तासाचं ध्यान होणार आहे आणि पुढील रविवारी सायंकाळी पूजनीय स्वामीजींचं अध्यात्म मंगलधाम येथे 6:30 ते 7:30 या वेळात दासबोधावरती प्रवचन होणार आहे। या आठवड्यातील बाकी सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील। पुढील रविवारी सकाळी स्वामीजींचं प्रवचन होणार नाही, 7 ते 9 अशी 2 तासाची ध्यानाची बैठक होणार आहे।